श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। कालच्या भागात आपण पाहिले ज्ञानेश्वरांनी गणपतीला, सरस्वतीला, आपल्या गुरूंना आणि ओंकार स्वरूपाला सुंदर भाषेत नमन केले। त्याच भागाला आज आपण पुढे नेणार आहोत। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ति तेजे धवळित सकळ की प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंगनांगी। ना तरी उद्यानी माधवी घडे तेथ वन शोभेची खाणी उघडे आदिला पासोनी अपाडे जियापरी। नाना घनीभूत सुवर्ण जैसे निहाळिता साधारण मगळंकारी बरवेपण निवाडुदावी। तैसे व्यासोक्ती अळंकारिले आवडेते बरवेपण पातले ते जाणोणी काय आश्रयिले इतिहासी। अथवा शहरात राहिल्याने जसा मनुष्य हुशार होतो त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत। किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसतो किंवा बगीचात वसंत ऋतू प्रवेश करतो त्यावेळी झाडाचे सौंदर्य पूर्वीपेक्षा खूप आणखीन जास्त सुंदर होते किंवा सोन्याचा रवा जर आपण पाहिला तर त्याच्यावर आपलं मन बसत नाही, पण त्याच रव्यापासून जर सुंदर दागिना तयार केला तर त्या दागिन्याची शोभा काही निराळीच असते। अगदी त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झाले असता आपल्याला हवा तसा चांगलेपणा दिसून येतो। हे समजूनच की काय पूर्वीच्या कथांनी या महाभारताचा आश्रय केला। नाना पुरतीये प्रतिष्ठे लागी सानी वधरूनी आंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारताली। म्हणवणी महाभारती जे नाही ते नोहेची लोकी तिही येणे कारणे म्हणीपे पाही व्याच्छोशिष्ट जगत्रय। ऐसी सुरस जगी कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया। जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरूपम परम मंगल धाम अवधारिजो। आता भारती कमळ परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी। अथवा जगामध्ये पुरता मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यान रूपाने याच महाभारतात प्रवेश केला असावा। एवढ्याकरिता महाभारतामध्ये जे नाही ते या तिन्ही लोकात नाही, म्हणजे या तिन्ही लोकात जे जे व्याप्त आहे ते सर्व काही महाभारतातच आहे आणि म्हणूनच संपूर्ण तिन्ही लोक हे सर्व व्यासांचं उच्छिष्ट, म्हणजे सर्व जग हे व्यासाचे उष्टे आहे असं इथे म्हटलेलं आहे। म्हणजे व्यासानंतर जे जे होऊन गेलेत त्या सर्वांनी व्यासालाच आधारभूत धरलेलं आहे। अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध झालेली महाभारताची कथा आणि ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी हे महाभारतातील कथा गीतारूपी ते ऋषीश्रेष्ठ जन्मेजय या जन्मेजयांनी वैशंपायन ऋषींनी जन्मेजय राजालाही सांगितली। ऐका हे महाभारत अद्वितीय उत्तम अतिपवित्र निरुपम आणि श्रेष्ठ असे मांगल्याचे ठिकाण आहे। आता जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेश केला तो गीता नावाचा प्रसंग भारतामध्ये म्हणजे महाभारतामध्ये कमळातील अगदी परागाप्रमाणे हा इतका सुंदर हा प्रसंग आहे माऊलीच्या भाषेत. ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथिले या व्यासबुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पदाले परीपाके आमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदानुभवी जे संती सोहं भावे पारंगती रमिजे जेथ जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंध्य त्रिजगती जे भीष्म पर्वी संगती सांगी जैल जे भगवद्गीता म्हणिजे जे ब्रह्मे शान्नी प्रशंसिजे जे सनकादिकी सेविजे आदरेसी. परंतु खरा अपराध तो वेगळाच आहे. तो हा की मी गीतेचा अर्थ सांगताना ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमळ कण चकोरांची पिले मृदुमनाने वेचतात, किंवा आता सांगितल्याप्रमाणे भारत कमल परागू असं इथे म्हटलेलं आहे. व्यासांनी आपल्या बुद्धीने वेदरूपी समुद्राचे मंथन करून हे महाभारत रूपी अमर्याद लोणी काढलेले आहे. मग ते भारतरूपी लोणी ज्ञानरूप अग्नीच्या संसर्गाने विचारपूर्वक कढविल्याने त्याचा परिपाक होऊन त्याला सुगंध प्राप्त झाला. त्यापासून गीतेच्या रूपाने साजूक तूप तयार झाले. वैराग्यशील पुरुष ज्यांची इच्छा करतात, संत जे नेहमी अनुभवितात व पार पावलेले ज्ञानी तेच मी आहे या भावनेने जिथे रममाण होतात, भक्तांनी जिचे म्हणजे गीतेचे श्रवण करावे, जी तिन्ही लोकात प्रथम नमस्कार करण्यास योग्य आहे अशी ती गीता भीष्म पर्वात प्रसंगाच्या अनुरोधाने सांगण्यात आलेली आहे. हिला भगवद्गीता असे म्हणतात. ब्रह्मदेव आणि शंकर या गीतेची प्रशंसा करतात आणि या गीतेचे सनकादिक सर्वजण आदराने सेवन करतात. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे त्या परी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता अणुनिया हे शब्दे वीण संवादिजे इंद्रिया नीणता भोगिजे बोलादी झोंबिजे प्रमेयासी जैसे भ्रमर परागुनेती परी कमळदळे नीणती तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये का आपुला ठाऊन सांडिता आलिंगिजे चंद्रू प्रगटता अनुरागु भोगिता कुमुदनी जाणे. अत्यंत सुंदर ओवी आहे. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. ज्याप्रमाणे शरद ऋतूच्या चंद्रकिरणातील अमृताचे कोमळ कण चकोरांची पिले मृदू मनाने वेचतात, त्याप्रमाणे चित्त अगदी हलके करून वासनांचे जाड्य काढून मग श्रोत्यांनी ही कथा अनुभवावी. माऊली श्रोत्यांना विनंती करत आहे, इतक्या हळुवारपणे जसे चकोरांचे पिले ते चंद्रकिरण मऊपणाने अलगतपणे वेचतात, इतक्या हलकेपणाने अलगतपणाने पावित्र्याने हे ज्ञानेश्वरी ऐकण्याची गरज आहे. हिची चर्चा शब्दावांचून करावी, म्हणजे मनातले मनात हिचा विचार करावा, चिंतन करावे, इंद्रियांना पत्ता लागू न देता हिचा उपभोग घ्यावा आणि हिच्यात प्रतिपादक शब्दांच्या अगोदर त्यात सांगितलेल्या सिद्धांतांचे आकलन करावे. म्हणजे हा नुसतं श्रवण करण्याचा विषय नसून याचे व्यवस्थित आचरण करावे. कमळातील पराग भुंगे घेऊन जातात, परंतु कमळाच्या पाकळ्यांना त्याची खबरही नसते. या ग्रंथातील तत्वांचे सेवनही त्याच पद्धतीने करावे, म्हणजे त्याचा पूर्ण लाभ होईल. किंवा चंद्र दिसू लागताच चंद्र विकासी कमलिनी प्रफुल्लित होऊन आपली जागा न सोडता त्याला आलिंगन देते. हे प्रेम सौख्य कसे भोगावे हे एक तिचे तिलाच ठाऊक आहे. ऐसेनी गंभीरपणे थिरावलेनी अंतकरणे आथिला तोची जाणे मानुये अहो अर्जुनाचिये पांती परिसणया योग्य होती तिही कृपा करूनी संती अवधान ध्यावे. हे सलगी म्या म्हणितले चरणा लागोनी विनविले प्रभू सखोल हृदयापुले म्हणूनिया जैसा स्वभावो माय बापांचा अपत्य बोले जरी बोबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोषाथी तैसा तुम्ही मी अंगिकारिला सज्जनी आपुला म्हणितला तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थुकाई. त्याचप्रमाणे गंभीर आणि शांत अंतकरणाने जो संपन्न आहे तोच या गीतेचे रहस्य जाणू शकतो. अहो, अर्जुनाच्या पंक्तीला बसून ऐकण्याची ज्यांची योग्यता असेल त्या संतांनी कृपा करून इकडे लक्ष द्यावे. म्हणजे गीता श्रवण, ज्ञानेश्वरी पठन कीर्तन श्रवण हे करण्यासाठी अर्जुना एवढी योग्यता असायला लागेल. म्हणून फार लक्षपूर्वक या तत्वांकडे, या प्रमेयांकडे तुम्ही लक्ष द्या. अहो महाराज, आपले अंतकरण अत्यंत सखोल आहे, म्हणून हे वरील ओवीतील विधान मी केवळ लडिवाळपणाने केले. कोणते विधान? तुम्हाला म्हटलं की तुम्ही अर्जुनाच्या योग्यतेचे व्हाल तरच तुम्हाला गीता कळेल. पण माऊली म्हणते की हे विधान मी अत्यंत लडिवाळपणाने केले, तुमचं मन मला दुखवायचं नव्हतं. ही आपल्या पायाजवळ माझी विनंती आहे. लहान मूल जरी बोबड्या वाचेने बोलत असले तरी त्याचा मायबापांना राग येत नाही, उलट मायबापांना त्याचा जास्त संतोष वाटतो आणि त्यामुळे त्यांना आनंद होतो. अत्यंत त्याप्रमाणे तुमच्याकडून माझा अंगीकार झाला आहे आणि सज्जनांनी मला आपला म्हणून म्हटले आहे, तेव्हा अर्थातच माझे जे काही उणे असेल ते सहन करून घ्यालच, त्याबद्दल मी आपली प्रार्थना कशाला करू. परी अपराधू तो आणी काही जे मी गीतार्थू कवळू पाहे ते अवधारा विनवू लाहे म्हणूनिया. हे अनावरण विचारिता वायांची दिवसा उपनला चित्ता एरवी भानू तेजी काय खद्योता शोभाथी की टिटिभू चांचुवरी मापस्वे सागरी मी नेण तू त्यापरी प्रवर्ते येथ आयका आकाश गिवसावे तरी आणी कत्याहुनी थोर होवावे मनोनी अपाडू हे आघवे निर्धारिता या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी जेथ भवानी प्रश्नू करी चमत्कारोनी. परंतु खरा अपराध माझ्यातून झालाय तो वेगळाच आहे, आणि तो अपराध म्हणजे गीतेचा अर्थ आकलन करण्याचा मी प्रयत्न करत आहे. म्हणून ऐका, ही मी तुमची विनंती करत आहे. हे गीताचे अर्थ सांगण्याचे काम न झेपणारे आहे. याचा विचार न करता उगाच मी हे मोठे साहस करण्याचे मनात आणले. आणि खरे पाहिलं तर सूर्यप्रकाशात काजव्याची काय शोभा आहे हो. किंवा एखाद्या टिटवीने असं म्हणायचं की माझ्या चोचेतून मी एक एक थेंब काढून काढून या समुद्राला पूर्ण आटवून टाकेल. ज्याप्रमाणे हे अवघड काम आहे तसंच अवघड काम मी करण्याचं आता योजलेलं आहे आणि ते करण्यास मी प्रवृत्त झालो आहे. हे पहा, आकाशाला कवळवायाचे असेल तर आकाशाहून मोठे व्हायला लागते. म्हणूनच हे सर्व करणे विचार केला असता माझ्या योग्यतेच्या बाहेरचे आहे. या गीतार्थाची महती एवढी मोठी आहे की स्वतः शंकर आपल्या मनाशीच त्याचा विचार करून नेहमी गप्प असतो. आणि देवी पार्वतीने आपण एकसारखा हा कसला विचार करता असा त्यांना मोठ्या आश्चर्याने एकदा प्रश्न केला. तेथ हरू म्हणे नेणिजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वयं सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ऐसे जे अगाध जेथ वेळावती वेद तेथ अल्पमी मतिमंद काय होय हे अपार कैसे नी कवळावे महातेज कवणे धवळावे गगन मुठी सुवावे मशके केवी परी एथ असे एकू आधारू तेणेची बोले मी सधरू जे सानुकूळ श्रीगुरु ज्ञान देवो म्हणे. जेव्हा शंकरांनी जेव्हा पार्वतींनी हा प्रश्न केला की आपण एकसारखा कसला विचार करता तेव्हा शंकर म्हणाले, हे देवी पार्वती, ज्याप्रमाणे तुझ्या स्वरूपाचा थांग लागत नाही त्याप्रमाणे गीतेचाही थांग लागत नाही. या गीता तत्वाचा विचार करावा यास जावे किंवा हा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा रोज हा हे गीता तत्व नवीनच आहे असे भासते. समुद्राप्रमाणे अमर्याद असणारा वेदार्थ हा योग नित्रेत असलेल्या ज्या सर्वेश्वराचे झोपेतील घोरणे आहे त्या परमात्म्याने स्वतः गीता सांगितली. म्हणजे जो वेद आणि वेदार्थ जो असतो असे म्हणतात की परमेश्वराच्या निश्वासातून निघालेला आहे, पण गीता हे स्वतः परमेश्वराने सांगितलेली आहे. आणि शंकर म्हणतात पार्वतीला की जसं तुझं सुंदर स्वरूप नित्य नूतन असते तसं हे गीता तत्व नित्य नूतन असते. म्हणजे 5000 वर्षापूर्वीसुद्धा ते त्या काळात वर्तमानाचं होतं, 2000 वर्षापूर्वीसुद्धा हे वर्तमान काळातलंच होतं, आजही वर्तमान काळातलंच आहे, आणि जेव्हा 10000 वर्षानंतरची गोष्ट येईल तेव्हाही हे शास्त्र वर्तमानातलं शास्त्र असेल. असे हे गीतार्थशास्त्र गहन आहे. या कामी वेदांचीही मती कुंठित होते आणि मी तर पडलो मंदमती, तेव्हा तिथे माझा काय पाड लागणार आहे असं माऊली नम्रपणे म्हणत आहे. या अमर्याद गीतार्थाचे कसे आकलन होणार? सूर्याला कुणी उजळवू शकते का? चिलटाने आकाशापर्यंत पोचायचं असं ठरवलं तर असं करू शकतो का चिलूट एक चिलूट? तर ज्ञानदेव म्हणतात, या कामी मला फक्त आणि फक्त एकमेव आधार म्हणजे ते माझे श्रीगुरु श्री निवृत्तीनाथ यांची अनुकूलता आहे. सानुकूल सद्गुरु परी येथ असे एक आधारू तेनेची बोले मी सधरू. मी कोणाच्या भरोशावर बोलतो? मी माझ्या सद्गुरूंच्या भरोशावर बोलतो, त्यांच्या आधारावरच मी धीर धरून आहे आणि बोलू शकतो. एरवी तरी मी मूर्खू जरी जाहला अविवेकू तरी संत कृपादीपकू सोज्वळू असे लोहाचे कनक होये हे सामर्थ्य परीसीच आहे की मृतही जीवितलाहे अमृत सिद्धी जरी प्रकटे सिद्ध सरस्वती तरी मुकया आथी भारती एथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकाई जयाते कामधेनु माये तयासी अप्राप्य काही आहे म्हणवणी मी प्रवर्तो लाहे ग्रंथी ये तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करूनी घे यावे हे तुमते विनवतो असे. एरवी मी तर बोलून चालून एक मूर्ख आहे आणि माझ्या हातून हा अविचार होत आहे तरी संत कृपेचा दिवा मज पुढे सारखा लखलखलीत जळत आहे. म्हणजे माझ्यासमोर श्री निवृत्तीनाथ बसलेले आहे, हा संत कृपेचा दिवाच आहे जणू. लोखंडाचे सोने होते हे जरी खरे असले परंतु त्या लोखंडाला सोने करण्याचे सामर्थ्य त्या परिसाशिवाय दुसऱ्या कोणामध्ये असते का? किंवा मेलेल्यास परत जीवित करण्याचे सामर्थ्य फक्त अमृताच्या ठिकाणी असते. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रकट होईल तर मग मुक्याला सुद्धा वाचा फुटेल. ही केवळ वस्तू सामर्थ्याची शक्ती आहे, यात आश्चर्य ते कुठले. कामधेनू ही ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काही आहे का? आणि म्हणूनच मी हा ग्रंथ हाती घेण्याची खटपट केलेली आहे. एवढी मोठी हिम्मत मी आपल्या सद्गुरूंच्या भरोश्यावर केलेली आहे. आता इथे जे काही उणे असेल ते तुम्ही पुरे करून घ्या, आणि मी जर जास्त बोललो असेल तर मग ते सोडून द्या, अशी माझी आपणास आग्रहाची विनंती आहे, अशी ज्ञानदेव माऊली म्हणतात. आता देजे अवधान तरी तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र, तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू, ते आपुला अलंकारितू भलतया परी, तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही, आता ग्रंथचित्त देई झडकरी वेगा, या बोला श्री निवृत्तीदासू पावनी परम उल्हासू, मणे परियेसा मना अवकाशू देवुनिया. आता आपण लक्ष द्यावे, आपण मला बोलवीत आहात म्हणून मी बोलतो, गीतेचे व्याख्यान करतो. ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी नाचविल तशी नाचते, त्याप्रमाणे मी आपल्या कृपेत असून साधूंचा केवळ निरोप आहे. आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. तेव्हा श्रीगुरु म्हणाले, थांब, हे तू आम्हाला सांगावे असे नाही, आता तू चटकन लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर, अशी श्री निवृत्तीनाथांनी श्री ज्ञानदेवांना आज्ञा दिली. या श्रीगुरूंच्या आज्ञेवर, त्यांच्या भाषणावर श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव अतिशय रुष्ट होऊन म्हणाले, मी बोलतो ते आता मोकळ्या मनाने ऐका. ही आतापर्यंतची नमनाची भूमिका होती. माऊलींनी सुरुवातीच्या 84 ओव्या आपल्या गुरूंच्या समोर बसलेल्या संत मंडळीच्या, गणपतीच्या, सरस्वतीच्या, अनेक देवतांच्या नमनापायी या 84 ओव्या लिहिलेल्या आहेत. आपल्या मराठी वाङ्मयात या 84 ओव्या ज्ञानेश्वरीतील नमनाच्या ओव्या म्हणून ओळखल्या जातात. तसं अनेक अध्यायांमध्ये नमन आलेले आहेत. हे नमन निरनिराळ्या प्रकारचे नमने आहेत, पण त्यापैकी हे पहिले जे 84 ओव्यांचे नमन हे फार महत्त्वाचे आहे. जी मंडळी संजीवन समाधीला आळंदीला जात असते किंवा जाऊन आलेले आहे, त्यांनी ती अजान बाग पाहिलेली असेल. त्या अजान बागेमध्ये या 84 ओव्या संगमरमरी दगडावरती कोरून काढलेल्या आहेत, आणि या अतिशय सुंदर आहेत, आणि महाराष्ट्रात बहुतेक लोकांना, खूप लोकांना या मुखपाठसुद्धा आहेत. अशा या 84 नमनांच्या ओव्या महत्त्वाच्या आहेत. उद्यापासून आपण गीतार्थावर माऊलींचं जे भाष्य आहे त्याची सुरुवात होणार आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये गीतेतून घेतलेला पहिला श्लोक उद्याच्या वाचनात आपल्याला लाभणार आहे, आणि पुढे आपण हे वाचन पुढे सुरू ठेवणार आहोत. आजचा भाग आपण इथेच थांबूया. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.